येशिया अध्याय 10. जे कुणी अन्यायकारक फायदे करतात आणि पक्षपाती हुकूम काढतात त्यांना धिक्कार असो. ते गरजूंना न्याय मिळून देत नाहीत आणि माझ्या लोकांतील गरिबांचे हक्क हिरवून घेतात. विधवांना लुटतात आणि प्रीतहीनांना आपले भक्ष्य करतात. न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस्त दूरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल? मदतीकरता कोणाकडे पळाल आणि तुमची संपत्ती कोठे ठेवाल? बंदिवानामध्ये पायाशी दबून राहणे व वदलेल्यांमध्ये पडून राहिल्याशिवाय काही राहणार नाही, कारण या सर्वांमुळे परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात उगारलेला राहील. माझ्या क्रोधाचा सोटा, ज्याचा उपयोग मी काठीप्रमाणे माझा राग व्यक्त करण्यासाठी करतो, त्या अशुरास धिकार असो. मी त्यास उद्धट राष्ट्राविरुद्ध पाठवत आहे आणि ज्याच्यावर माझा क्रोध काठोकाठ भरून वाहत आहे त्यांच्याकडे पाठवत आहे. मी त्यास लूट करण्यासाठी, अपहरण करण्यासाठी आणि रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडवण्यासाठी आज्ञा करेल. परंतु हा त्याचा उद्देश नाही किंवा असे त्याचे विचार नाहीत. पुष्कळ राष्ट्रांचा नाश करून त्यांना मिटवून टाकावे असे त्याच्या मनात आहे. तो म्हणतो, माझे सर्व सरदार राजे नाहीत काय? कालनो कर्क मिशासारखे नाही काय? हमात अप्रदासारखे नाही काय? शमरोन दिमिष्क्यासारखे नाही काय? मूर्तीपूजक राजावर माझ्या हाताने विजय मिळवला आहे. त्यांच्या कोरीव मूर्ती येरुश्लेम आणि शमरोनापेक्षा मोठ्या होत्या. शमरोन व त्यातील निरोपयोगी मूर्तीचे जसे मी केले, तसे मी येरुश्लेम व त्यातील मूर्तीचे करणार नाही काय? सियोन डोंगर व येरुश्लेम यासंबंधी आपले कार्य संपेल तेव्हा प्रभू म्हणेल. अशुराच्या राजाच्या उन्मत हृदयांचे भाषण व त्याच्या गर्विष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन, कारण तो म्हणतो, माझ्या शक्तीने व अकलेने मी वागलो आहे. मी सुज्ञ आहे व राष्ट्रांच्या सीमा मी काढून टाकल्या आहेत. त्यांची भंडारे मी लुटली आहेत व शूर वीराप्रमाणे जे सिंहासनावर बसतात त्यांना खाली पाडले आहे. पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे. पक्षाने टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे मी सर्व पृथ्वी एकवट केली आहे. कोणी त्याच्या पंखाची फडफड केली नाही किंवा तोंड उघडले नाही की चिवचिव केली नाही. कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंट करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधिक पुशारकी मारेल काय? काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे, तसं हे आहे. म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठविल आणि त्याच्या गौरवाच्या प्रभावाने अग्नीसारखी ज्वाला पटेल. इस्रायलाची ज्योती अग्नी होईल आणि त्याचा पवित्र प्रभू ज्वाला होईल. तो त्याचे काटे कुटे व काटे झुडपे एका दिवसात जळून खाक करील. परमेश्वर त्याचे रान व सुपीक भूमी यांची शोभा त्यांचा देह व आत्मा या दोहासहित फस्त करील. जेव्हा रोगी मनुष्य खंगत जातो त्याप्रमाणे हे होईल. रानात इतके थोडे वृक्ष उरतील की एखादे मूल देखील त्यांना मोजू शकेल. त्या दिवशी इस्रायलाचा अवशेष याकोबाच्या घराण्यातील बचावलेले ज्यांनी त्यांना पराजित केले त्यांचा आश्रय घेणार नाहीत, तर इस्रायलाचा जो पवित्र परमेश्वर याच्याकडे खरोखर येतील. याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल, कारण जरी तुझे लोक इस्रायल समुद्रतीरीच्या वाळूसारखे असले तरी त्यांच्यातले बचावलेले तेवढे परत येतील. ओतप्रत भरून वाहणाऱ्या न्यायपणामुळे विध्वंसाचे फरमान निघाले आहे, कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर सर्व भूमीवर नेमलेल्या विनाश आणण्याच्या तयारीत आहे. म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या सियोनवासी लोकांनो, अशुराला भिवू नका. तो तुला छडीने मारील व मिस्राने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल. त्यास भिवू नको, कारण थोड्याच वेळात तुझ्यावरचा माझा राग निघून जाईल व तो त्यांच्या विनाशासाठी पुढे जाईल. मग सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर मिध्यानाचा ओरिब खडकाजवळ पराभव आला त्याप्रमाणे चाबूक चालविल. तो त्यांची काठी समुद्रावर आणि मिस्रात केल्याप्रमाणे उगारेल. त्या दिवशी तुझ्या खांद्यावरील त्याचे ओझे आणि तुझ्या मानेवरील त्याचे जू काढण्यात येईल. तुझ्या मानेच्या पुष्टतेमुळे ते जू भंग पावेल. शत्रू आयाथास आला आहे व मिग्रोनातून पुढे गेला आहे आणि त्याने मिकमाशात आपले अन्नधान्य साठवून ठेवले आहे. त्यांनी घाट पार केला आहे व गिबा येथे मुक्काम केले आहे. रामा थरथर कापत आहे व शोलाचा गिबा पळून गेला आहे. गलिमाच्या कन्ने मोठ्याने शोक कर. हे लहिशा लक्ष दे. तू बिचारी अनाथ होत मदमेना पळत आहे व गेबीमातील रहवासी असल्यासाठी पळत आहेत. आजच्या दिवशीच तो नोबास थांबेल. सिय्योनकन्येच्या डोंगराला येरुश्लेमच्या टेकडीला आपल्या हाताची मूठ दाखवील. पा सेनादेश प्रभू परमेश्वर फांद्या भयंकर रीतीने आढळतील. अशा छाटून टाकील. उंच झाडे तोडले जातील व उन्मत आहे त्यास खाली आणण्यात येईल. रानातील गर्द झाडी तो कुऱ्हाडीने छाटून टाकील व लबानोन पराक्रमीच्या हातून पतन पावत आहे.